श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय तिसावा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीता रामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमो जी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शनिवारिसि भक्त भव भया निसि विलया आपदा आरंभी वसती निर्गुणी तो तू भक्त भावांचिया गुणी ओह निहानिलासी सगुणी संत चूड़ामणि साईनाथा निज भक्तो धारण कार्य संता सर्वदा अपरिहार्य तू तर संत वृंदाचार्य तुझसी अनिवार्य ते आहे जिही धरिले तव चरण द्वय पावले सकळ किल्मिशलय जहला पूर्व संस्कारोदय मार्ग निर्भय निष्कंटक आठवूनिया आपुले चरण येती महातीर्थींचे ब्राह्मण करीती गायत्री पुरश्चरण पोथी पुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती काय आम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समस्त साईन देती अंतर जयावरीत कृपा करीती अचिंत्य महाशक्ति पावती आत्मनात्म विवेक संपत्ति सवेची प्राप्ति ज्ञानाची साई मुख वचन लालसे भक्त जन हो शब्द शब्दांचे जोडून ठसे पाहत भरवसे प्रतीती निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेणेची कृतार्थ तद्भक्त धाव पाव अपराधा समस्ता निवारी चिंता दासाची ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाचिया उद्विग्न चित्ता शांति दाता तो एक ऐसे साई भार ಕಥೆ ಗೋಡ ಕಥಾನಕ ಆನಂದದಾಯಕ ಪರಿಸಿವೆ ದೇವದೇವಿ ನಿಜ ಭಕ್ತಾನ್ ಪ್ರತಿ ಕೈಸೆ ನಿರವಿತಿ ಸಂತಾನ್ ಭಾತಿ ಹಿತರಿ ಏಕ ಚಮತ್ಕೃತಿ ಸಾದರ ಚಿತ್ತಿ ಅವಲೋಕ ಮಹಾರಾಜಾಂಚ ಕಥಾ ಬಹುತ ಏಕಾಹೂನಿ ಏಕ ಅದ್ಭುತ ಹೀ ಕಥಾ ಶ್ರವಣೋಚಿತ ಸಾವಚಿತ್ತ ಪರಿಸಾವಿ ಕಥಾ ನವೇ ಅಮೃತ ಪಾನ ಏಣೆ ಪಾವಾಲ ಸಮಾಧಾನ ಕಳುನ ಏಲ ಸಾಯಿಚೆ ಮಹಿಮಾನ ವ್ಯಾಪಕಪಣ ಹೀ ತೈಸೇತ ಚಿಕಿತ್ಸಕಾಣಿ ತರ್ಕವಾದಿ ಇಹೀನ ಲಾಗವೆ ಯಾಂಚಾನಾದಿ ಯೇಥೆ ನಾಹೀ ವಾದಾವಾ ವಿಶ್ವಾಸೂಕ ಕಿಮ್ಮಾ ಸಂತಾನ್ ಘರೀಚಾ ಪಾಯಿಕ ಇತರಾಯ ಮಾಯಿಕ ಕಾಹಣ್ಯಾ ಹಾಸೈ ಲೀಲಾ ಕಲ್ಪತರು ನಿರ್ವಿಕಲ್ಪ ಫಲ ಪುಷ್ಪಧರು ಅಸೇಲ ಭಕ್ತ ಭಾಗ್ಯಾಚಾ ಸಧರು ತೋಚಿ ಉತಾರು ಪರಮಾರ್ಥಿಯಾ ಮೋಕ್ಷದಾನಿ ಸಕಳ ಸಾಧನಾ ಕೋಟಿ ಮುಖರಣಿ ಕೃತ ಕಲ್ಯಾಣಿ ಸಕಳಿಕಾ ಸಹಜೆ ಜಡ ಜೀವೋದ್ಧಾರಣ ದೇಹೆ ಸಾಯಿ ಕಥಾಮೃತ ಪಾನ ಪ್ರಾಪಂಚಿಕಾಂಚ ಸಮಾಧಾನ ಮೋಕ್ಷ ಸಾಧನ ಕರಿತಾ ಏಕ ಕಲ್ಪನಾ ಏಕ ಪಾವೆಯಾಣಿಕ ಕಲ್ಪನಾತೀತ ಮನೋನ ಹೇ ಮಾಡ ಹೋ ನಿವಿನೀತ ಶ್ರೋತಯ ಪಾಲವಿತ ಶ್ರವಣಾರ್ಥ ಐಸಿ ಏಕೇಕ ಕಥಾ ಕಥಿತ ವಾಡೇಲ ಲೀಲಾ ರಸ ಸ್ವಾದತ ಹೋಯಿಲ ಸಮಾ ಜಿಲ್ಲಾ ನಾಶಿಕ ಗ್ರಾಮವಣಿ ಕಾಕಾಜಿ ವೈದ್ಯ ನಾಮಕ ಕೋಣಿ ಅಸತಿ ತೇ ವಾಸ್ತವ್ಯ ಕರೋನಿ ಉಪಾಧ್ಯ ತೇ ಸ್ಥಾನಿ ದೇವಿಚೆ ದೇವಿಚೆ ನಾಮ ಸಪ್ತ ಶೃಂಗಿ ಉಪಾಧ್ಯ ಅಸ್ಥಿರ ಅಂತರಂಗಿ ಅನೇಕ ದುರ್ಧರ ಆಪತ್ತಿ ಪ್ರಸಂಗಿ ಸಂಸಾರ ಸಂಗೀ ಗಾಂಜಲೆ ಏತಾ ಕಾಲ ಚಕ್ರಾಚಾ ಫೇರಾ ಮನ ಹೇ ಭೋವೆ ಜೈಸಾ ಭೋವರ ದೇಹ ಹಿ ಧಾವೆ ಸೈರಾ ವೈರಾ ಶಾಂತಿ ಕ್ಷಣ ಭರ ಲಾಧೇನಾ ತೇಣೆ ಕಾಕಾಜಿ ಅತಿ ದುಃಖಿತ ಜಾಊನಿಯಾ ದೇವಳಾ ಆತ ದೇವಿ ಪಾಶಿ ಕರುಣಾ ಭಾಕಿತ ಚಿಂತಾ ವಿರಹಿತ ಭಾವಯಾ ಮನೋಭಾವೆ ಕೇಲಾ ಧಾವಾ ದೇವಿ ಹಿ ತುಷ್ಟಲಿ ಪಾಹುನಿ ಭಾವಾ ತೇ ಚ ರಾತ್ರಿ ದೃಷ್ಟಾಂತ ಭಾವಾ ಶ್ರೋತಿ ಪರಿಸಾವಾ ದೇವಿ ಸಪ್ತ ಶೃಂಗಿ ಆಯಿ ಕಾಕಾಜೀಚ ಸ್ವಪ್ನಿ ಯೇಯಿ ಮಣಿ ತು ಬಾಬಾನ್ ಪಾಶಿ ಜಾಯಿ ಮನ ಹೋಯಿಲ ಸುಸ್ಥಿರ हे बाबा कोठील कवन करील देवी स्पष्टीकरण म्हणून काका जई उत्कंठित मन नयनोन्मीलन पावले जिज्ञासाती तैसीच राहिली स्वप्न वृत्ती तात्काळ मावळली काकाजीने बुद्धी चालविली बाबा जे बदली ते कोण असतील बाबा त्र्यंबकेश्वर काकाजी मनी हाच निर्धार निघाले घेतले दर्शन सत्वर राहिना अस्थिरता मनाची काकाजी पर्यंत राहिला उदास मनोल्लासला देना जाईना मनाची दुश्चित्तता क्षमेना तयाची चंचलता दिवसेंदिवस वाढे उद्विग्नता निघाला मागुता काकाजी नित्य प्रात
अवघ्यान परीस जो बाबा
प्रेमास तुळे नान्य अधिकार ही धन्य जयाचा माधव राव नामाभिधान देशपांडे पढा सेवतन बाबांपाशी अति लडिवाळपण चाले ना आन कवळाते सदा सर्वदा प्रेमाचे भांडण अरे तुरेचे एकेरी भाषण पोटच्या पोरा सम प्रेम विलक्षण पातला तत्क्षण वणीस बाळा सजव जाहले दुखणे आईने देवीस घातले गाराणे तुझ्या पोटीत घातले तारणे मारणे तुझ कडे बाळ माझे बरे होता चरणांवरी घालीन तत्वता येणे परी देवी सनवसिता लाधली आरामता बाळास वैद्य काय देव काय कार्य मुरकता विपत्कालीच नवसाची सय पावे जव भय न फेडिता कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवास अंतिमातेने अंत समयास माधव रावास विनविले बहुता वर्षांचा फेडता आले हे दिवस बरवीन दीर्घ सूत्रता बहुवस जाई गा दर्शनास देवीचा तैसेच मातेच्या दोन्ही स्तनास खांडके पडून त्रासली असोस होऊनिया बहु दुस्सह क्लेश आणि कही देवी सनव येते माते लोटांगणी तारिसील जरिया यातनातुनी रौप्य स्तन द्वय तुझ वरुनी ओवाळूनी वाहीन तोही नवस राहिला होता फेडू फेडू म्हणता म्हणता तोही आठवला माटेच्या चित्ता देहावसानता समयास देवनी बभ्यास याची ही आठवण फेडी न म्हणून घेऊनी वचन माता होऊनी या निर्वासन गेली समर सोन हरिचरणी पुढे मग जाऊ जाऊ म्हणता दिवस महिने वर्षे लोटता माधव रावास जाहली विस्मरणता नवस फेडिता राहिले येणे परी वर्षे तीस होता काय घडले शिर्डीस ज्योतिषी एक करीत प्रवास त्याच स्थानास पातला ज्योतिर्विद्येचे ज्ञान गहन जाणे भूत भविष्य वर्तमान अनेक जिज्ञासु तृप्त करून वाहवा मिळवून राहिला श्रीमंत केशवरावजी बुट्टी आदि करुणी बहुतांच्या गोष्टी वर्तवून सकळांची संतुष्टी उठा उठी संपादिली माधवरावांचा कनिष्ठ भ्राता बापाजी आपुले भविष्य पुसता ज्योतिषी तो जाहला वर्तविता देवीची अप्रसन्नता तया बंधूस तेडावयास आज्ञा पिले तेन फेडिता आजवरी नडा देते देवी भारी माधवरा वयेता घरी बापाजी सारी कथी कथा माधवरा वास पटली वर्णकार आमंत्रुन करविले दोन रौप्यस्तन गेले की घेऊन मशिरी घालुनी बाबांस लोटांगण पुढे ठेवून दोन्ही स्तन वदते झाले बाबांला गुण म्हणती घ्या खेडून ते सप्तशृंगी तूच देवी आम्हा लागी ही घेवाचा दत्त देणगी घेऊन उगी रहावे बाबा वदती प्रत्युत्तरी जाऊनी सप्तशृंगीच्या मंदिरी वाहे तिची ती सचरणांवरी तने ही साजिरी निज हस्ते पडताई सा बाबांचा आग्रह माधवरावांच्या मनाचाही ग्रह तैसाच होऊनी सोडिले ग्रह जाहला निग्रह दर्शनाचा घेतले बाबांचे दर्शन प्रार्थिले करोनी उदी प्रसाद ग्रहण अनुज्ञा घेऊन निघाले आले पहाते सप्तशृंगीस लागले ते
असला तर टांगा बाहेर आहे तया
ಭಗವತೆ ಶಿರ್ಡಿಸ ಆನಂದ ನಿರ್ಭರ ದೀಕ್ಷಿತಾಂ ಬರೋಬರ ಪಾತಳೆ ತಾತ್ಪರ್ಯ ಕುಶಾಲ ಭಾವು ಭೇಟಲೆ ಬಾಬಾಂತೆ ಹಿ ಮನೋರಥ ಪುರಲೆ ಕುಶಾಲ ಭಾವು ಹಿ ಬಹುಗಹಿ ವದಲೆ ಪಾಹುನಯ ಲೀಲೆ ಸಬಾಬಾಂಚಾ ಏಕದಾ ಏಕ ಪಂಜಾಬಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ರಾಮಲಾಲ ನಾಮಾಭಿಧಾನ ಮುಂಬೈ ಮಧ್ಯೆ ವಸತಾ ಜಾಣ ಬಾಬಾನ್ನಿ ಸ್ವಪ್ನ ದಿಲೆ ತಯಾ ದಿಂವಾಯು ರವಿ ವರುಣಾದಿ ದೇವತಾ ಯಾಂಚಾನುಗ್ರಹಾಚಿಯ ಸತ್ತಾ ಬಾಯ್ಯಾಂತ ಕರಣ ವಿಷಯ ಗ್ರಾಹಕತಾ ಜಾಗರಿತ ತಾತ್ಯಾನಾವ ವಿರಮೇಜವ ಸಕಲ ಇಂದ್ರಿಯಗಣ ಓಯಿ ಜಾಗ್ರತ ಸಂಸ್ಕಾರ ಪ್ರಬೋಧನ ಗ್ರಾಹ್ಯ ಗ್ರಾಹಕ ರೂಪೇ ಪುರಣ ಅಸೇಹ ಲಕ್ಷಣ ಸ್ವಪ್ನಾತೆ ತ್ಯಾತೆ ಸ್ವಪ್ನ ತೋ ವಿಲಕ್ಷಣ ಹಾವೇನ ಬಾಬಾಂತೆ ರೂಪ ಲಕ್ಷಣ ಪೂರ್ವಿಕದಿ ನಾಹಿ ದರ್ಶನ ಮಜಕಡಿಯೇ ಊನ ಸಾಮಣತ ಆಕೃತಿ ಬರುನ ದಿಸಲೆ ಮಹಂತ ಪರಿನಠಾವೇ ತೆ ಕೋಟೆ ವಸತ ರಾಮಲಾಲ ಹೋನ ಜಾಗೃತ ವಿಚಾರ ಕುಲಿತ ಜಾಹಲಾ ಜಾವೆ ಐಸೆ ವಾಟಲೆ ಮನಾ ಪತ್ತಾ ನಾಹಿ ಥಾವ ಠಿಕಾಣ ಪರಿಜೋ ತಯಾಸಿ ಬೋಲಾ ವಿದರ್ಶನ ತಯಾಚಿ ರಚನಾ ತೋ ಜಾಣೆ ಮಗತೇಚ ದಿವಶಿ ದುಪಾರಿ ಸಹಜ ರಸ್ತ್ಯಾನೆ ಮಾರಿತಾ ಫೇರಿ ಛಬಿ ಏಕೆ ದುಕಾನಾವರಿ ಪಾಹುನಿ ಅಂತರಿ ಚಮಕಲಾ ಸ್ವಪ್ನಿದೆ ರೂಪ ದಿಸಲೆ ತಯಾಲ ತೆತ್ತೆ ಗಮಲೆ ರಾಮಲಾಲ ವಿಚಾರ ಪೂಸಕರಾಯ ಲಾಗಲ ದುಕಾನದಾರ ಸಜೇತೆ ನ ಲಭೇ ಥಾರ सजेल व्यसन मग्ना कुपरती चढ़ेल साई चरणी भक्ति भव निर्मुक्तिदायक असो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा जया समानस सरासी जाता लाधली निर्मुक्ति निजपदी भक्त मन कर बाळा राम तया ही तैसाच दिधला विश्राम तोच नूल कर मेघांचा काम पुरवी प्रकाम साईनाथ व्याघ्र सारखा क्रूर प्राणी तया ही दिधला ठाव चरण अगाध साईची करणी श्रवणा पर्वणी महोत्सव स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवसादि कथा कथनम नाम त्रिंशत्तमोऽध्यायः सम्पूर्णः श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्रीसच्चिदानन्दसद्गुरुसाईनाथमहाराज की जय।